नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय. उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह CMS-3 यशस्वी प्रक्षेपण. नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी CIIIT केंद्र मंजूर. आणि कार्तिकी एकादशी सर्वत्र भक्तिभावाने साजरी. आता सविस्तर बातम्या. भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला आहे. नवी मुंबईतल्या DY पाटील मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 7 बाद 298 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावात सर्वबाद झाला. दीप्ती शर्मानं 5, शेफाली वर्मानं 2 तर श्रीचरणेनं 1 खेळाडू बाद केला. शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच आणि दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्काराची मानकरी ठरली. या विजयासोबतच भारत पुरुष आणि महिला क्रिकेट विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतरचा तिसरा देश ठरला आहे. या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. हा महत्वाचा क्षण महिला क्रिकेटला आणखी उच्च कामगिरीवर घेऊन जाईल. या मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर भारतीय संघानं मिळवलेला हा अतुलनीय विजय असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. हा ऐतिहासिक विजय भावी पिढ्यांना प्रेरणा देईल, अधिक युवक युवतींना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करेल असंही त्यांनी नमूद केलं. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेलं 187 धावांचं लक्ष भारतानं 18 षटकं आणि 3 चेंडूत पूर्ण केलं. वॉशिंग्टन सुंदरनं 49 धावा केल्या. 3 गडी बाद करणारा अर्षदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असून मालिकेतला चौथा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा प्रारंभ करतील. शिक्षण तज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधल्या 3,000 जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या 3 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे योग्य व्यासपीठ ठरेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं काल CMS-03 हा देशाचा सर्वाधिक वजन असलेला दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित केला. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. CMS-03 हा लष्कराचा मल्टीबँड दूरसंवाद उपग्रह असून त्याला GSAT-7R असंही म्हणतात. हा उपग्रह भारतीय भूभागासह लगतच्या महासागराच्या विस्तृत क्षेत्रात सेवा देईल असं इस्रोनं म्हटलं आहे. हा उपग्रह भारतीय नौदलाच्या संपर्क यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवेल, तसंच तो उच्च क्षमतेची बँडविड्थ देखील प्रदान करेल, त्यामुळे दुर्गम भागांशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधता येईल असंही इस्रोकडून सांगण्यात आलं. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या 2 जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 1 CIIIT केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. याअंतर्गत संशोधन, नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रांमुळे युवकांना AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, तसंच रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा अॅनालिटिक्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऑटोमेशन या क्षेत्रांमधल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार असून युवकांकरता स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. 67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं काल मुंबईत उद्घाटन झालं. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार तसंच प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांच्या पथकानं आपली कला सादर केली. येत्या 29 नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या 24 आकाशवाणी केंद्रांवर शास्त्रीय सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
कार्तिकी एकादशी काल सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज महानगरातल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. पैठण इथंही गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी तसंच संत एकनाथ महाराज यांच्या पादुका दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधली भरती प्रक्रिया आता पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीनं ऑनलाईन होणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. ही भरती प्रक्रिया IBPS, TCS आणि MKCL या नामांकित संस्थांमार्फत राबवली जाईल. या प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे बँकांच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण मराठवाड्याचा संवाद दौरा करणार आहेत. येत्या 5 ते 8 तारखेदरम्यान हा दौरा होईल असं पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमतानं वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली. अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवार यांच्या पॅनलमधील आदिल सुमारीवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. नाशिक इथं कालपासून सुरू झालेल्या रणजी क्रिकेट सामन्यात सौराष्ट्र संघानं प्रथम फलंदाजी करताना 12 षटकांमध्ये 1-61 धावा केल्या. अंधुक प्रकाशामुळे सायंकाळी 4:30 वाजताच खेळ थांबवला. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी यानं सौराष्ट्रच्या चिराग जानी याचा बळी घेत बळींचं खातं उघडलं. बीड इथं 17 वर्षांखालील मुला आणि मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत राज्याच्या 8 विभागातून 8 मुलं आणि 8 मुलींचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतून राज्याचा मुलं तसंच मुलींचा संघ निवडण्यात आला. धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं नवीन उपडाकघर सुरू करण्यात आलं असून या उपक्रमाचा शुभारंभ खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आला. हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागात सरकारच्या सेवा पोहोचवण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी सक्षम देवगिरी प्रांताच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या सक्षम दिव्यांग सेवा केंद्राचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झालं. जिल्हाधिकारी कार्यालय शासनाच्या योजना सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांना शासन आणि प्रशासन दिव्यांगांच्या दारी असेल याची अनुभूती देईल. सक्षम सारख्या संस्थांमुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं खऱ्या अर्थानं वाटचाल सुरू असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशनतर्फे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातल्या पेरणीसाठी काल खतं आणि बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला उभं करणं आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणं गरजेचं असल्यामुळे ही मदत केल्याचं फाउंडेशनच्या अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय. उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. आणि नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी सीट IIIT केंद्र मंजूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.